कृष्णोत्कीर्तन गान नर्तन परो प्रेमामृताम्भो निधि धीर धीर जना प्रिय प्रिय करो निर्मत्सरो पूजितो वंदे रूप सनातन रघुयुग श्री जीव गोपालको
गुरुदेव गुरुदेव।
अरे भल्या माणस, तुला डोंगरावर धावत यायची काय गरज होती? उठ उठ, स्वतःचे काय हाल केलेस? खूप थकला आहेस? थांब थांब, मी तुला पाणी आणतो।
गुरुदेव, मला पाण्याची ताण नाही, मला तुमच्या कृपेची ताण आहे।
अरे तू कोण आहेस, कुठून आला आहेस?
माझं नाव कृष्णचंद्र आहे, मी बंगालचा जमीनदार आहे। मी इतक्या दूरून युगल किशोरांचं दर्शन करण्यासाठी आलो आहे, कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा।
नाही, मी कुणाला शिष्य म्हणून स्वीकारत नाही। आणि हे ठिकाण जमीनदार लोकांसाठी नाही।
गुरुदेव, मी सर्व त्याग करून आलो आहे, एका भिक्षुकासारखा मी तुमच्या समोर उभा आहे।
भिक्षुक? तू भिक्षुकासारखा तर दिसत नाहीस, तू तर खूप धनवान कुटुंबातून आलेला दिसतोस, बरोबर आहे ना? तुझ्या शरीराकडे पहा, खूप भोग विलासात जीवन जगला आहेस। तुला हा भगवत भक्तीचा मार्ग खूप कठोर आहे। जा जा, परत जा।
गुरुदेव, मी येथे एकाच इच्छेने आलो आहे, ते म्हणजे युगल किशोरांचं दर्शन। जर तुम्ही माझा स्वीकार केला नाही तर माझ्या जीवनात काय आशा आहे?
म्हणजे तू तुझ्या जीवनास वैतागलेला आहेस। वैतागातून निर्माण झालेले वैराग्य हे वास्तविक नाही, ते जास्त काळ टिकणार नाही। तू परत जा, तुझ्या सर्व भौतिक इच्छा पूर्ण कर, मग परत ये। जा जा।
माझी युगल किशोरांचे दर्शन घेण्याची इच्छा एका वाळवंटात अनेक दिवसापासून पाणी न मिळालेल्या व्यक्तीसारखी आहे। असा व्यक्ती एक थेंब पाणी मिळवण्यासाठी काहीही करेल, असा व्यक्ती एक थेंब पाण्यासाठी काहीही करेल।
तुझं कुटुंब आहे, तुझ्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, त्या पूर्ण कर। जा जा।
गुरुदेव, मी कदाचित कठोर हृदयाचा असेल, पण माझा दृढ विश्वास आहे युगल किशोरांची कृपा माझ्या कुटुंबाची काळजी घेईल। कृपया माझ्यावर दया करा, माझा स्वीकार करा।
तू खूप दृढ निश्चयी दिसतोस, मी तुला शिष्य म्हणून स्वीकारू शकतो, पण तू त्याला पात्र नाहीस। तुझं हृदय अनेक अनर्थांनी भरलेलं आहे, तुला ते शुद्ध करावं लागेल। ते करण्यासाठी तुला कठोर तपस्येतून जावं लागेल, ते तुला शक्य होणार नाही।
गुरुदेव, मला एक संधी द्या, एकदा मला आदेश द्या,
माझ्या मुला, ऐक, तुला पूर्ण भगवंतांच्या कृपेवर अवलंबून राहावं लागेल. घराघरात भीक मागावी लागेल. कधी कधी अनेक दिवस उपाशी राहावं लागेल. अशा प्रतिकूल वातावरणात जमिनीवर झोपावं लागेल. तुझा अहंकार चिरडला जाईल. मी तुला सांगतो, हे तू सर्व करू शकणार नाहीस. तू प्रयत्न केलास ते सर्व ठीक आहे.
गुरुदेव, माझ्या आचरणातून मी आपला कोणत्याही प्रकारे अवमान होऊ देणार नाही.
उठ, आता उठ, जा आणि यमुनेत स्नान करून ये. थांब, इकडे ये. आजपासून तू जमीनदार कृष्णचंद्र नाही, तुझे नाव असेल लाला बाबू. तरुण श्रीमंत जमीनदार खूपच आतुर आहे, कठीण आहे. मी त्याला पुरेसा निराश करण्याचा प्रयत्न केला, पण तो खूपच गंभीर आहे. ठीक आहे, बघूया.
त्यक्त्वा तूर्णमशेषमण्डलपती श्रेणीं सदा तुच्छवत् भूत्वादीनगणेशकरुणया कोपी न कंठाश्रितो वंदे रूप सनातन रघुयुग श्री जीव गोपाल.
हरि का ध्यान लगा मन मेरे हो, हरि का ध्यान लगा मन मेरे, मिट जाएंगे सब दुख तेरे, मिट जाएंगे सब दुख तेरे, सुमरन कर ले सांझ सवेरे, सुमरन कर ले सांझ.
राधा रानी की जय, महारानी की जय, राधा रानी की जय, महारानी की जय. ओ लाला बाबू, राधे राधे. लाला बाबू, तुम्ही एक वर्षापासून माधुकरी करत आहात, पण आज जी तुम्हाला भिक्षा मिळेल ती अनेक दिवस चालेल.
असा उदार हृदयाचा कोण व्यक्ती आहे?
त्या समोर वटवृक्षाखाली एक मोठं घर दिसतं.
हा, तेथे काहीतरी उत्सव आहे वाटतं.
हा बरोबर, त्या घरचा मालक खूप उदार आहे. तो सर्व साधूंना घरी बोलवतो व मुबलक प्रमाणात भिक्षा देतो.
मी त्यांच्याबद्दल यापूर्वी कधी ऐकलं नाही.
तुम्ही ऐकलं नसेल, पण तो वर्षातून काही वेळा येत असतो. खूप मोठा जमीनदार आहे, कलकत्त्याहून आला आहे. त्याचं नाव आहे जगत शेठ. बघा किती भिक्षा दिली आहे.
लाला बाबू, सर्व ठीक आहे ना?
हां हां हां, सर्व ठीक आहे.
काही त्रास आहे का?
नाही, सर्व ठीक आहे. असं विशेष काही नाही. एक वर्ष झालं युगल किशोरांना शोधण्यासाठी मी सर्व काही त्याग केलं, परंतु माझं पूर्वजीवन मला त्रास देत आहे.
म्हणजे तुला तुझ्या कुटुंबाची आठवण येत आहे? तर
नाही, असं नाही. माझ्या पूर्व जीवनाचा एक भाग अचानक डोकं वर काढतोय. गुरुदेव, मला एका साधूंनी सांगितलं, त्या घरातून भिक्षा माग. पण मला कळालं ते जगतशेठचं घर आहे. या जगतशेठबरोबर जमिनीवर माझे अनेक वादविवाद व कोर्ट कचऱ्या होत असत. मी स्वतःला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला.
ते तुझं पूर्वजीवन होतं, विसरून जा. जा त्याच्याकडून भिक्षा माग.
नाही, तो माझा शत्रू आहे, मी त्याचा तिरस्कार करतो.
तू बाहेरचा एक शत्रू जिंकत नसशील तर हृदयातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंना कसं जिंकू शकशील? अशा घाणेरड्या हृदयाने तू युगल किशोरांचे दर्शन करायला जाणार? युगल किशोरांचे दर्शन करण्याची तीव्रता जगत सेठकडे जाऊन भिक्षा मागण्याच्या दृढतेवर अवलंबून आहे. जा भिक्षा माग त्यांच्याकडे.
तुम्ही मला काहीही सांगा, मी दुसऱ्या कोणत्याही घरात भिक्षा मागण्यास तयार आहे. मी कितीही दिवस उपाशी राहायला तयार आहे, कोणतीही तपस्या करायला तयार आहे, पण मला जगतसेठकडे भिक्षा मागणे अशक्य आहे. तो माझा जीवनभर शत्रू होता. काहीही सांगा पण जगतसेठकडे नको.
मुला, आज तुझ्या तथाकथित वैराग्याची एक वर्ष पूर्ण झालं. तुला तुझ्या हृदयात डोकावून पाहण्याची ही वेळ आहे. तू प्रगती करतो आहेस की अधोगती? मला तरी वाटतंय या वैराग्याच्या देखाव्याखाली तू अहंकाराला खत पाणी घालतो आहेस. मी तुला कसे आशीर्वाद देऊ?
गुरुदेव, कृपया माझा त्याग करू नका, मला असं दूर करू नका. गुरुदेव, खूप कठीण आहे, खरंच हे खूप कठीण आहे. तो माझा शत्रू आहे, मी हे नाही करू शकत.
माझ्या मुला, दुःखाची गोष्ट म्हणजे तुला एवढं समजल्यानंतरही तू प्रयत्नही करून बघत नाहीस.
गुरुदेव, गुरुदेव,
कृपा बिंदू दिया करो ऐ दासे त्रिनापेक्षा अतिहीन सकल सहने बल दिया करो निज माने स्प्रिया हीनो निज माने स्प्रिया हीनो गुरुदेव कृपा बिंदु दिया करो ऐ दासे त्रिनापेक्षा अतिहीन.